अध्याय 5. वर्षा ऋतूतील मोसमी पाऊस येऊन गेला. जांभळ्या, निळसर आणि गर्द निळ्या रंगाच्या ढगांबरोबर वीजही वारंवार चमकत होती. आकाशात ढगांचा गडगडाट होत होता. वर्षा ऋतूत प्रवास करणे जरी अवघड होते, तरी मी दमट उबदार हवेत श्वास घेतला आणि मला स्फुरण चढले. जुलै महिना जवळ येत होता. माझ्या विसाची मुदत वाढवून घेण्यासाठी कुठे जावे याचा मी विचार करीत होतो. नेपाळमध्ये भारताचा विसा लवकर मिळू शकतो अशी चर्चा होती. नेपाळ येथून फार दूर नसल्यामुळे मी प्रयत्न करण्याचे ठरविले. ईशान्येकडे माझ्या नेपाळच्या प्रवासात बिहार राज्यातून जाताना मी मोठमोठी धान्याची कोठारे, महाविद्यालय आणि राजकीय इमारती असलेल्या वर्दळीच्या पाटणा शहरात पोहोचलो. गंगेच्या तीरावर भटकलो. या ठिकाणी गंगामाई समुद्रा इतकी विशाल दिसत होती. थकल्याने नदी किनारी कलेक्टरी घाटावर पडल्या पडल्या मला झोप लागली. उगवत्या सूर्याच्या किरणांनी आणि स्नानास निघालेल्या लोकांच्या प्रातस्मरणाच्या आवाजाने मला जाग आली. हे रंगीबेरंगी दृश्य पाहत मी तसाच पडून राहिलो. तेव्हा अचानक मला एका भारदस्त व्यक्तीचे अस्तित्व जाणवले. लांब पांढरे केस आणि दाढी असलेला मनुष्य आश्चर्याने माझ्याकडे पाहत होता. त्यांच्या कपाळावर तीन उभ्या रेषांचा तिलक होता. त्यापैकी मधली रेष लाल होती, तर कडेच्या दोन पांढऱ्या होत्या. कदाचित 70 आसपास त्यांचे वय असेल. त्यांना इंग्रजी येत नव्हते, परंतु त्यांनी हात जोडून वाकून अभिवादन करीत नदीकिनारी असलेल्या मंदिरात आपल्या मागे येण्यासाठी खुणेनेच सांगितले. करड्या रंगाच्या दगडांचे खूप जुने मंदिर एखाद्या मोठ्या झोपडी इतके देखील नव्हते. त्याचे पुढील दार नदीच्या बाजूला उघडणारे होते. आत प्रवेश करताच साधारण 85 मनुष्य देवघरासमोर बसून प्रार्थना म्हणताना दिसला. अस्खलित इंग्रजीत त्यांनी माझे स्वागत केले. माझे नाव नारायण प्रसाद, मी मूळचा पाटण्याचा. त्यांनी मला त्यांची कथा सांगण्यास सुरुवात केली. आता माझी मुले मोठी झाली आहेत. मी सरकारी नोकरीतून निवृत्त झालो आहे. माझ्या गुरूंची सेवा करण्यासाठी मी रोज इथे येतो. माझा हात धरून त्यांनी मला पुन्हा त्याच महान व्यक्तीकडे नेले ज्यांनी मला नदीकिनारी पहुडलेले पाहिले होते. हे माझे गुरु रामसेवक स्वामी, हे महान भक्तियोगी आहेत. मला आतापर्यंत भक्ती म्हणजे एकनिष्ठ प्रेम हे कळाले होते, परंतु याची व्याप्ती किंवा या पद्धतीच्या खऱ्या अर्थाची मला कल्पना नव्हती. जितके दिवस राहावेसे वाटते तितके दिवस त्यांच्या मंदिरात राहण्याचे आमंत्रण स्वामीजींनी मला दिले. भक्तियोगाचे आचरण करणारे ते पहिले साधू होते ज्यांच्याबरोबर मी राहणार होतो. प्रेमळ पित्याप्रमाणे काळजीपूर्वक त्यांनी माझ्या कल्याणाकडे लक्ष दिले. प्रत्येक वेळी माझ्याकडे पाहिल्यावर त्यांच्या वृद्ध चेहऱ्यावर हास्याची सौम्य लकेर उमटत असे. माझ्यापेक्षा वयाने चौपट होते, तरी त्यांनी स्वतःच्या हाताने मला खाऊ घातले. नंतर जेव्हा मी आजारी पडलो तेव्हा त्यांनी माझ्यासाठी आयुर्वेदिक औषधे बनवली. ते परम पूजनीय स्वामी होते. मी एक छोटासा हरवलेला आत्मा, स्वतःचा मार्ग शोधण्यासाठी धडपडणारा एक पाश्चिमात्य मुलगा. रामसेवक स्वामींची भक्ती पाहून माझे हृदय हेलावून गेले. अत्यंत प्रामाणिक धार्मिक मनुष्याचे वर्तन कसे असते याबद्दल मला बरेच काही त्यांच्यामुळे कळाले. ते जे काही करीत त्यात त्यांच्या हृदयातील साधेपणा आणि भक्ती उतरत असे. दररोज सकाळी ते आपल्या माळेवर भगवान श्रीरामांच्या नावाचा जप करण्यात अनेक तास व्यतीत करीत आणि मोठ्या श्रद्धेने देवघरात पूजा अर्चा करीत. एके दिवशी मला त्यांनी त्यांच्या नावाचा अर्थ सांगितला. रामसेवक म्हणजे जो भगवान श्रीरामांची सेवा करतो, आणि श्रीरामांची सर्वात मोठी सेवा म्हणजे श्रीरामांना समजून घेण्यात, त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी इतरांना मदत करण्यात आहे. त्यांची पांढरी दाढी कुरवाळत ते एकदम भावावेश झाले. तुम्हाला मदत करण्याची अनुमती दिल्याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. हे ऐकून नारायण प्रसादसुद्धा इतके गहिवरले की त्यांच्या तोंडून शब्दच फुटेना. खऱ्या भक्तीचा अर्थ समजून घेण्याची ही माझी केवळ सुरुवात होती. रात्री जेव्हा आम्ही मंदिरातील खडबडीत दगडावर जमिनीवर झोपलो होतो तेव्हा रक्तपिपासू डासांच्या झुंडीने मला खूप छळले. ते मला अक्षरशः जिवंत खात आहेत असे वाटले. त्यांच्या गुणगुणण्याने कानांना त्रास होत होता. आपली टोकदार शस्त्रासारखी सोंड माझ्या शरीरात खुपसून ते रक्त पीत होते. मी झोपणे शक्यच नव्हते. वैतागून मी रामसेवक स्वामी आणि पाहुणा म्हणून आलेल्या साधूकडे पाहिले. डासांनी त्यांच्या भोवती देखील गर्दी केली होती. त्यांचे रक्त पिऊन ते गले लठ्ठ झाले होते. तरीही दगडावर शांतपणे पडून ते गाढ झोपले होते. शरीराच्या वेदनांची त्या साधूंना अजिबात जाणीव नव्हती. कधीतरी मी सुद्धा त्यांच्याप्रमाणे अनासक्त व्हावे अशी मी देवाला प्रार्थना केली. एके दिवशी त्या पाहुण्या साधूने आमच्यासाठी स्वयंपाक करण्याची तयारी दर्शवली. शहरातून भिक्षा मागून तो परत आला. जमिनीवर बसून त्याने शेणाच्या गोवऱ्या पेटवल्या. त्यावर मातीचे भांडे तापविले. मूग डाळ तांदूळ आणि बटाट्यापासून खिचडी बनवली. तो साधू वर्णाने काळा होता. डोक्याच्या दाढीच्या केसांच्या जटा झाल्या होत्या. कमरेभोवती त्याने विटलेल्या पांढऱ्या रंगाचे कापड गुंडाळले होते. जेव्हा खिचडी शिजली तेव्हा त्याने प्रथम देवाला अर्पण केली आणि नंतर आम्हाला वाढली. मी जमिनीवर रामसेवक स्वामी आणि इतर तीन साधूंबरोबर पंक्तीला बसलो. आमच्या वाढप्याने पळीभर खिचडीचा डोंगर प्रत्येकाच्या ताटात रचला. आम्ही भगवान श्रीरामांची स्तुतीपर प्रार्थना गायली आणि खाऊ लागलो. पत्रावळीतून हाताने जसा मी घास खाल्ला पहिल्याच घासात माझे तोंड होरपळून निघाले. त्या आचार्याने जणू काही थोड्याशा तांदळात भरपूर तिखट टाकल्यासारखे वाटत होते. मी घामाघूम झालो. नाक गळू लागले. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. मला वाटले माझ्या कानातील उरलेला मळही वितळू लागला आहे. मी उद्विग्न झालो. परंतु साधूंच्या रीतीप्रमाणे ताटातील वाढलेले सर्व अन्न खावेच लागते. माझ्या ताटातील अन्न कसेही करून संपविणे हा त्या क्षणी माझ्या जीवनाचा उद्देश होता. त्या यातना तीव्र होत्या. मला सारख्या उचक्या लागत होत्या. गरम खिचडीचे मोठमोठाले घास अत्यंत वेदनेने मी तोंडात टाकत होतो. इतर सर्वजण मात्र खिचडीचा इतका आनंद घेत होते की मला त्रास होत असेल अशी कल्पनाही ते करू शकत नव्हते. मी कसा तरी माझ्या वाट्याचा शेवटचा घास पोटात ढकलला आणि सुटकेचा निश्वास सोडला. तेवढ्यात तो उदार मनाचा आचारी खिचडी वाढण्यासाठी दुसऱ्यांदा माझ्याजवळ आला. मी पत्रावळ हाताने झाकली. पुरण पुरण पुरे पुरे माझे पोट भरले आहे आणखी नको. त्याने हसून पळीत खिचडी भरून घेतली आणि माझ्या ताटात वाढू लागला. थोडी थोडी आणखी थोडी घ्या. साक्षात मृत्यूसमोर जीवनासाठी याचना करीत उभे राहिल्यासारखे मला वाटले. पुरण पुरण म्हणत मी हाताने पत्रावळ पूर्णपणे झाकली. थोडी थोडी निष्पाप हसत त्याने ते घातक कृत्य केले. त्याने पळीभर खिचडी माझ्या पत्रावळीत वाढलीच. माझे मन पुरते हादरून गेले. कसे तरी ते जहाल अन्न संपवून मी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर लगेचच मी त्याला तिसऱ्यांदा येताना पाहिले. मला माहीत होते आता आणखी एक पळीभर खाल्ले तर मी जगूच शकलो नसतो. मला पळून जावेसे वाटले. पण मी तेही करू शकत नव्हतो. इतर सर्वांचे जेवण झाल्याशिवाय कोणीही उठू नये असा साधूंमध्ये शिष्टाचार आहे. त्याने पळी भांड्यात खुपसून खिचडीने पूर्ण भरली. मला तर ती मिरचीने भरलेली पळीच वाटत होती. अगदी लहानपणापासूनच माझ्यामुळे इतरांना दुःख झाले की मला फार वाईट वाटे. तो आचारी आम्हाला खुश करण्यासाठी इतका तत्पर होता की त्यामुळे मला दुःख होत आहे हे सांगण्यासाठी माझे मनच धजले नाही. माझ्या नाडीची गती वाढत होती. मी काय करू शकत होतो. घाईघाईने मी पत्रावळ उचलली आणि चुरगाळून हातात ठेवली. तो हसला आणि पुढच्या साधूकडे वळाला. इतर सर्वजण एकामागून एक पळीभर खिचडी घेऊन आणि तिचा मनापासून आस्वाद घेत होते. हे पाहून मला आश्चर्य वाटले. आचार्याने माझ्याकडे बोट दाखवले आणि बढाई मारू लागला. मी बनवलेला स्वयंपाक त्याला इतका आवडला की कृतज्ञतेने त्याच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. या मनुष्याच्या जीवनाचे अविभाज्य अंग असलेल्या निर्हेतुक सेवेच्या तत्त्वज्ञानाचा विचार करताना मी बळेच हसलो आणि होकारार्थी मान डोलावली. हो, मी रडतोय आणि जसे त्याला वाटते त्याप्रमाणे कदाचित कृतज्ञता म्हणूनही असेल. इतरांना आनंद देणे दरवेळेस सोपे नसते, परंतु तशी इच्छा करणे हा माझ्या स्वभावाचाच एक भाग आहे. त्या अन्नामुळे माझ्या पोटात पडलेली आग ही त्या साधूला आनंद देण्यासाठी मोजावी लागलेली एक छोटीशीच किंमत होती. त्या रात्री डासांनी मला क्वचितच त्रास दिला, कदाचित माझे रक्त देखील खूप तिखट झाले होते. पाटण्यात असताना नारायण प्रसाद माझे प्रिय मित्र झाले होते. त्यांचा एक डॉक्टर मित्र होता जो एक्सरे क्लिनिक चालवित होता. त्यांना मैत्रीच्या नात्याने मला भेटविण्यासाठी ते फार उत्सुक होते. एके दिवशी डॉक्टरांनी त्यांच्या ऑफिसमध्ये आमचे स्वागत केले आणि बसण्याची विनंती केली. हिंदू कुटुंबात जरी जन्मले असले तरी त्यांच्यातील निम्न जातीविरुद्धच्या पूर्वग्रहाने त्यांचा भ्रमनिराश झाला होता. कदाचित या कारणामुळेच त्यांनी इस्लाममध्ये धर्मांतर केले होते. आता ते पवित्र कुराण ग्रंथाचे विद्वान होते. त्यांनी मोहम्मद हे नाव स्वीकारले होते. भगवद्गीतेची शिकवणही ते स्वीकारित होते. परंतु जो धर्म जन्माच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव करतो त्या कोणत्याही धर्माशी त्यांना संबंध ठेवायचे नव्हते. मी त्यांना जणू आव्हानच दिले, परंतु भगवद्गीता एखाद्याच्या जन्मावरून भेदभाव करीत नाही. हिंदू धर्मातील बहुतेक महान संत निम्न जातीतच जन्मले होते. आपण शरीर नसून शाश्वत आत्मा आहोत हे भगवद्गीता आपल्याला शिकवते. भगवद्गीता, बायबल आणि कुराणामधील समान तत्वांचा अभ्यास करीत आम्ही खऱ्या धर्माच्या पायाबद्दल चर्चा केली. त्यानंतरही आमच्या भेटी सुरू होत्या. कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय आणि पक्षपाताशिवाय होणाऱ्या संभाषणाने आम्ही एकमेकांना समृद्ध केले. त्यांनी मला इस्लाममध्ये आणण्याचा प्रयत्न केला नाही किंवा मी देखील त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला नाही. खरे तर परस्परांप्रती आदर ठेवून आम्ही आमच्या विचारांची देवाणघेवाणच केली. प्रत्येक महान शास्त्र, साधू आणि धर्म यातून विशेष रीतीने प्रवाहित भगवंतांची कृपा आमच्या संभाषणामुळे आम्हाला जाणवली. एखाद्याने कोणताही मार्ग स्वीकारला असो अथवा तो कितीही संकुचित असो, परंतु खरे पाहता जगातील कलह आणि विभाजनावर मात करण्यासाठी भगवंतांची प्रामाणिक भक्ती हा एकच मार्ग आहे याची मला अधिक जाणीव होत होती. एके दिवशी मोहम्मदाशी गप्पा झाल्यावर मी गंगेच्या तीरावर बसलो असताना नारायण प्रसादांना विचारले, जिथे दोन धर्मांमध्ये इतका विवाद आहे तिथे आपल्या देशातील दुसऱ्या धर्माच्या कोणातरी व्यक्तीप्रती तुम्हाला इतके प्रेम कसे वाटते? त्यावर प्रेमळपणे हसत त्यांनी जे काही सांगितले ते मी कधीच विसरलो नाही. मालकाने कोणताही वेश परिधान केला तरी कुत्रा त्याला बरोबर ओळखतो. मालक कधी राजेशाही पोशाख घालतो, कधी सूट टाय घालतो अथवा विवस्त्र असतो, परंतु कुत्रा तरीही आपल्या मालकाला ओळखतो. जेव्हा आपले प्रिय स्वामी भगवंत दुसऱ्या धर्माच्या वेगळ्या पोशाखात येतात तेव्हा आपण त्यांना ओळखू शकलो नाही तर आपण त्या कुत्र्याहूनही नीच आहोत. ठरविल्यापेक्षा अधिक काळ मी रामसेवक स्वामींबरोबर राहिलो होतो, त्यामुळे पाटण्यातील फॉरेन इमिग्रेशन कार्यालयात मुदत वाढवून घेण्यासाठी मी गेलो. ते कार्यालय म्हणजे विटांच्या छोट्याशा खोलीत टेबलापलीकडे बसलेला एक वृद्ध इतकेच. फाईल्स ठेवण्यासाठी क्वचितच एखादे कपाट होते. बऱ्याचशा कागदपत्रांचा जमिनीवर आणि त्या अधिकाऱ्याच्या टेबलावर ढीग पडला होता. 15 मिनिटे त्या गठ्ठ्यात शोधल्यावर त्याला अर्ज मिळाला. अर्ज फाईलमधून काढल्यावर मी माझा पासपोर्ट सुपूर्द केला. त्याने क्षणभर त्याकडे पाहिले आणि सरकारी नोकरदाराच्या कंटाळवाण्या स्वरात म्हणाला, तुझ्या सध्याच्या व्हिसा समाप्तीच्या तारखेपलीकडे तो मला वाढविता येणार नाही. त्याचे शब्द ऐकून मी बधीर झालो. माझी दत्तक मातृभूमी सोडणे माझ्यासाठी अशक्य होणार होते. मी पुन्हा पुन्हा त्याच्याकडे याचना केली, परंतु तो कायदेशीर उत्तराला चिकटून होता. मला आशाच उरली नव्हती. मी प्रार्थना केली. त्या क्षणी त्याच्या पाठीमागच्या भिंतीवर भगवान श्रीरामांचे चित्र मी पाहिले. दीनपणे मी त्यांना संबोधून बोललो, साहेब, मी ज्या देशातून आलो आहे तिथे प्रत्येक जण गायीचे मांस खातात. त्याचा आवाज खाली आला आणि त्याने डोळे वटारले. काय, आपल्या पवित्र गाईला मारतात? किती भयानक. साहेब, मी आलेल्या देशात मुले आणि मुली विवाहाशिवाय एकत्र राहतात. त्याने नकारार्थी मान डोलावली आणि चुकचुकला. असभ्य. माझ्या देशात आजपर्यंत कोणीही भगवान श्रीरामांचे नावही ऐकलेले नाही हे तुम्हाला सांगताना माझा थरकाप उडतो. त्याचा त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. टेबलाजवळ येत माझा हात हातात घेऊन तो म्हणाला, अशा भयानक ठिकाणी तू कधीच जाता कामा नयेस. परंतु जर तुम्ही माझ्या व्हिसाची मुदत वाढवून दिली नाही तर मला त्या ठिकाणी जावेच लागेल. तुमच्या प्रिय भगवान श्रीरामांच्या चरणांचाच आश्रय घेण्यासाठी मी भारतात आलो आहे. त्याची खुर्ची मागे सरकवून तो एकदम उभा राहिला आणि निर्णय दिला. मी रामांचा भक्त आहे, तुझे संरक्षण करणे माझी जबाबदारी आहे. इतके बोलून माझ्या पासपोर्टवर नवीन व्हिसाचा शिक्का त्याने मारला. प्रत्येक दिवशी रामसेवक स्वामींच्या आश्रमातील मंदिरात 5 साधू एकत्र येऊन हिंदी रामायणातील भगवान श्रीरामांच्या कथा वाचत असत. मला इकडचे तिकडचे थोडेच शब्द समजत होते, परंतु प्रवचनात जे काही सांगितले जायचे त्याचे नंतर भाषांतर करू असे आश्वासन नारायण प्रसादांनी मला दिले. सर्व साधू 3 तास तल्लीन होऊन बसले होते. भावनांमुळे त्यांची हृदय हेलावून गेली होती. कधीकधी ते जोर जोरात हसत तेव्हा त्यांचे संपूर्ण शरीर गदगदत असे, तर इतर वेळी आनंदामुळे अथवा दुःखामुळे ते रडत, तर कधी भय आश्चर्य रहस्यामुळे निश्चल बसून राहत. वास्तविक त्यांच्यावर इतका परिणाम करणारी कथा ऐकण्यासाठी मी आसुसलेला होतो. जेव्हा त्यांची चर्चा संपली तेव्हा नारायण प्रसादांकडे मी याचना केली, कृपया मला सर्व काही सांगा. रमत गमत आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. गंगेच्या तीरावर बसून त्यांनी कथा सांगण्यास सुरुवात केली. जेव्हा भगवान श्रीकृष्ण बालक होते तेव्हा एके दिवशी सकाळी त्यांची आई यशोदा माता त्यांना स्तनपान देऊ लागली. त्याचवेळी तिचे लक्ष चुलीवरील उतू जाणाऱ्या दुधाच्या भांड्याकडे गेले. बाळकृष्णाला सुरक्षित जागी ठेवून ती दुधाच्या भांड्यातील दूध उतू जाऊ नये म्हणून धावली. आईने असे बाजूला ठेवलेले कृष्णाला अजिबात आवडले नाही. भगवंतांच्या सेवेखेरीज इतर कोणत्याही गोष्टीला प्राधान्य देऊ नये हे दाखवण्यासाठी त्यांनी लोण्याने भरलेले माठ फोडले आणि लोणी खाऊन चित्ताकर्षक खोडकरपणा प्रकट केला. आणखी खट्याळपणा दाखवण्यासाठी त्यांनी दुसऱ्या खोलीत प्रवेश केला. तेथील लाकडी उखळावर चढले. या उंचीमुळे छताला दोरीने टांगलेल्या मातीच्या मडक्यातील आणखी लोणी चोरण्यासाठी ते सहज पोचू शकत होते. आनंदाने लोणी खाताना तिथे जमलेल्या माकडांनाही त्यांनी लोणी खाऊ घातले. तेवढ्यात यशोदामाई त्याचा शोध घेत आली. त्यांच्या लोण्याने माखलेल्या पाऊलखुणांचा मागावा घेत माता तिथे आली. भीतीने घाबरून इकडे तिकडे पाहत माकडांना लोणी खाऊ घालत असताना तिने कृष्णांना पाहिले. ती हसली. जशी माता दबक्या पावलांनी त्यांच्या दिशेने आली कृष्णांनी तिच्याकडे चोरून पाहिले आणि ते निसटले. यशोदा वात्सल्यप्रेमाने भारावून गेली. तिने त्याचा पाठलाग केला आणि भक्तांच्या प्रेमाने जिंकून घेण्यात आनंद मानणाऱ्या श्रीकृष्णांनी स्वतःला बांधून घेतले. आपणाला शिक्षा होईल या विचाराने त्यांचे इवलेसे शरीर थरथर कापू लागले. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ओठांनी कृपेची याचना केली. पुन्हा कधीही लोणी न चोरण्याचे आश्वासन दिले. यशोदा मातेला इतर घरकाम देखील करावायचे होते आणि मुलाचे रक्षणही करायचे होते, म्हणून तिने त्यांना रेशमी दोरीने लाकडी उखळाला बांधण्याचा प्रयत्न केला. परंतु दोरी 2 बोटे कमीच पडत होती. तिने आधीच्या दोरीला दुसरी दोरी जोडली तरीही 2 बोटे कमी पडत होती. त्यामुळे तिच्या मैत्रिणींनी गोपींनी आणखी दोर आणला. काहीही केले तरी दोरी कायम 2 बोटेच कमी पडत होती. आई एकीकडे बाळावरील अपरंपार प्रेमामुळे हसत होती तर दुसरीकडे दोर बांधून बांधून तिला घाम आला. थकली होती. तिच्या केसातून फुले गळून पडत होती. हे सर्व पाहून कृष्ण अखेर तिच्यावरील प्रेमरज्जूने बांधून घेण्यास तयार झाले. या लीलेवरून कृष्ण आपल्याला दाखवितात की जरी ते संपूर्ण विश्वाचे नियंत्रक असले तरी आपल्या भक्तांकडून प्रेमाने बांधून घेण्यात त्यांना सर्वात अधिक आनंद मिळतो. आश्चर्य म्हणजे मीही आनंदाने भारावून गेलो आणि नारायण प्रसादाकडे कृपया मला आणखी काही सांगा अशी याचना केली. आम्ही आज इतकेच बोललो, त्याने हसून उत्तर दिले, परंतु तुमची चर्चा तर 3 तासाहून अधिक चालली होती, कृपया मला आणखी सांगा. आज आम्ही इतकेच बोललो. कृष्णाची बाललीला ऐकून आणि भक्तांच्या प्रवचनातील तल्लीनतेमुळे रोमांचित झाल्याने मी दुसऱ्या दिवशी ते ऐकण्यास आणखीनच उत्सुक झालो. तेव्हा त्यांची चर्चा संपली तेव्हा मी आणि नारायण प्रसाद गंगेच्या तीरावर बसलो आणि त्यांनी कृष्णांची माखन चोर लीलाच पुन्हा मला सांगितली. मी कितीही याचना केली तरी त्याहून अधिक ते मला सांगतच नव्हते. मिश्किलपणे हसत त्यांनी उत्तर दिले, आज आम्ही इतकेच बोललो. तिसऱ्या दिवशी संभाषणादरम्यान साधूंच्या भक्तिभावना अधिक उंचबळून आल्या होत्या. गंगेच्या तीरावर बसून मी नारायण प्रसाद या माझ्या दुभाषकाच्या नजरेत नजर मिळवून निरखून पाहिले आणि म्हणालो, आज काय झाले ते मला ऐकायचे आहे. त्यांनी आधी सांगितलेली कृष्णांची माखन चोरीची लीला जशीच्या तशी पुन्हा सांगितली. नाराज होऊन मी त्यांना जाब विचारला, तुम्ही माझ्याशी असे का वागता? प्रत्येक दिवशी कथा 3 तास चालते, परंतु तुमची कथा 10 मिनिटातच संपते. तुम्ही अशी माझी फसवणूक का करता? पण खरंच आज आम्ही इतकेच बोललो. मी रागाने क्षुब्द झालो. आज मी ध्यानपूर्वक ऐकले, कृष्ण किंवा यशोदेचे नाव एकदाही उच्चारले गेले नाही. आता कृपा करून मला काय ते सांगा. ते हसले आणि शांत राहिले. आम्ही बाळकृष्णांच्या माखन चोरी लीलेवरच चर्चा केली. माझे डोळे पाण्याने भरले. मी इतका अपात्र आहे का की मला ऐकण्याची अनुमती देखील नाही? माझे दुःख पाहून नारायण प्रसाद शांत झाले. त्यांनी माझ्या नजरेत खोलवर टक लावून पाहिले आणि म्हणाले, तुझे प्रामाणिक अश्रू पाहून आता मी तुला खरं कारण सांगेन. ते बरीच मिनिटे स्तब्ध झाले. शांतता भंग करीत म्हणाले, तू पहिल्या रात्री जेव्हा इथे आलास त्या रात्री रामसेवक स्वामींना एक स्वप्न पडले. भगवान श्री राम त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी स्वतः हे शब्द उच्चारले, हा तरुण मुलगा श्रीकृष्णांचा भक्त आहे, परंतु अद्याप हे त्याला माहीत नाही. तू कृष्णांच्या गुणगानाशिवाय त्याला इतर काहीच सांगू नकोस. वृंदावन हे त्याचे पूजेचे ठिकाण असेल. तू हे आता त्याला सांगितलेस तर तो तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. कधीतरी त्याला हे समजेलच. नारायण प्रसादांनी जसा माझ्या खांद्यावर हात ठेवला तशी गंगा अधिक वेगाने वाहते आहे असे जाणवले. मला शांत करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचे डोळे पाण्याने डबडबले. माझे गुरु रामसेवक स्वामींनी मला आज्ञा दिली होती की कृष्णाव्यतिरिक्त आणखी कोणाबद्दलही मी तुझ्यासमोर बोलू नये. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी श्रीरामांची भक्ती केली. राम आणि कृष्ण हे दोन्हीही एकच पूर्ण पुरुषोत्तम. वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या रूपात ते अवतरले, तरी मला कृष्णांची एकच लीला व्यवस्थित माहीत आहे, ती म्हणजे माखनचोर लीला. त्यांनी आपल्या पिशवीत हात घातला आणि बाळकृष्णांचा माखनचोरी करणारा फोटो बाहेर काढला आणि मला दिला. त्या फोटोने माझ्या हृदयाला मनाला भुरळ पाडली. तरीही तो जे बोलला त्याचे आकलन करण्यास मी असमर्थ होतो. काय मला कृष्णांची पूजा करायची होती आणि तीही वृंदावनात? मी ते समजूच शकलो नाही. म्हणून मी ती कल्पना झटकून टाकली. मला एवढेच माहीत होते की हिमालयाच्या गुफांमध्ये परतणे हेच माझे उद्दिष्ट होते. मी अनेक आठवडे रामसेवक स्वामींच्या आश्रमात राहिलो. त्यांच्या आणि त्यांच्या अनुयायांच्या प्रेमळ स्वभावाने मला मोहून टाकले. निघण्याच्या दिवशी स्वामीजींचे आशीर्वाद घेण्यासाठी मी खाली वाकलो. मला भेटवस्तू द्यायची त्यांची इच्छा होती, परंतु त्यांच्याजवळ मला देण्यासारखे काय होते? आजूबाजूला पाहात त्यांना स्वतःची चालायची काठी आढळली आणि साश्रू नयनांनी हसत ती मला भेट दिली. मी कृतज्ञतेने भारावून गेलो. जरी ती झाडाची तोडलेली ओबड धोबड काठी होती, तरी माझ्यासाठी मात्र ती जगातील सर्व संपत्तीपेक्षा खूप अमूल्य आणि प्रेमाची भेट होती. मी त्यांच्या पवित्र भेटवस्तूचा स्वीकार केला. माझ्या उत्स्फूर्त स्वीकाराने त्यांना आनंद मिळाला. प्रेमाने सद्गदित होऊन ते म्हणाले, भक्ताच्या कृपेची काठी मोठ्यातल्या मोठ्या संकटांपासून आपले संरक्षण करू शकते असे शास्त्र सांगते. ती काठी माझी कायमची सहचरी होणार होती.